आमचा CDE नंबर लिहून घ्या, 1800 833 2231. आमचा CDE नंबर लिहून घ्या, 1800 833 2231.
हे ॲडव्हेंटिस्ट वर्ल्ड रेडिओ, नमस्कार श्रोते हो, श्रोते हो जीवन ज्योती या कार्यक्रमात आपला हार्दिक स्वागत. कार्यक्रमाविषयीचे प्रेम जे आपण पत्राद्वारे SMS द्वारे कळविता, त्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत.
श्रोते हो, आजच्या कार्यक्रमामध्ये आपण ऐकणार आहोत सुमधुर गीत, बाळ मित्रांसाठी गोष्ट आणि पवित्र शास्त्रावर आधारित संदेश.
आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करूया या सुमधुर गीताने. या सुमधुर गीतानंतर ऐकवत आहोत एक गोष्ट.
ही माझ्या प्राणप्रिया दुर्गा माझ्या आश्रया, ही माझ्या प्राणप्रिया दुर्गा माझ्या आश्रया. घे घे ओढोनी मला, बक्षी तुझ्या प्रेमला, वारा वेळा जाहला. घे घे ओढोनी मला, लाटा खाऊ पाहती, संभाळी तू संप्रती. ही माझ्या प्राणप्रिया दुर्गा माझ्या आश्रया. नाही प्रेमाला मिती, शांती तुझी ती किती. नाही प्रेमाला मिती, शांती तुझी ती किती. माझ्या पापांची क्षमा केली तू सर्वोत्तमा. माझ्या पापांची क्षमा केली तू सर्वोत्तमा. आरोग्याच्या निर्झरा तू व्यापिया अंतरा, आरोग्याच्या निर्झरा तू व्यापिया अंतरा. ठेवी हे तू शुद्ध रे, तू माझे सर्वस्व रे. ही माझ्या प्राणप्रिया दुर्गा माझ्या आश्रया. ही माझ्या प्राणप्रिया दुर्गा माझ्या आश्रया. हे अक्षया जीवना घेतो तू ते पावना, हे अक्षया जीवना घेतो तू ते पावना. येई राही अंतरी सारे सारे तू भरी, येई राही अंतरी सारे सारे तू भरी. हे अक्षया जीवना येथे पावे वर्धना, हे अक्षया जीवना येथे पावे वर्धना. वाढोनी काळा प्रती व्यापी नाही जामिती. हे माझ्या प्राणप्रिया दुर्गा माझ्या आश्रया. ही माझ्या प्राणप्रिया दुर्गा माझा आश्रया, दुर्गा माझा आश्रया, दुर्गा माझा आश्रया, दुर्गा माझा आश्रया।
श्रोते हो, आपण ऐकत आहात आमचा जीवन ज्योती हा कार्यक्रम।
पवित्र शास्त्रावर आधारित आजचे प्रवचन,
दोन बांधकाम करणाऱ्यांची गोष्ट। श्रोते हो, जर आपण ह्या जगामध्ये आहोत तर आपल्याला जगातील सात आश्चर्य हे माहिती आहेत। त्या सात आश्चर्यांपैकी एक एक जागतिक आश्चर्य हे आहे इटलीमधील पिसाचा टॉवर। याविषयी आज आपण ऐकणार आहोत, त्याचा आणि आमच्या जीवनाचा काय संबंध आहेत आणि प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला कुठल्या गोष्टींच्या विषयी बोध देत आहे आणि त्या दोन व्यक्तींच्या विषयी आवर्जून प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलेलं आहे, त्या दोन व्यक्तींमध्ये माझा समावेश कुठे होत आहे आज आपण ते बघणार आहोत। आणि म्हणूनच मी पास्टर सचिन गवई तुम्हा प्रत्येकांच्या आजच्या आध्यात्मिक सभेमध्ये मनपूर्वक स्वागत करीत आहे। श्रोते हो, आजचा संदेश हा मत्तयकृत शुभवर्तमनाचा 7:24-27 या वचनावर आधारित आहे आणि आजचा संदेश आहे दोन बांधकाम करणाऱ्यांची गोष्ट। इटलीतील पिसाचा झुकणारा टॉवर कोसळणार आहे। शास्त्रज्ञ दरवर्षी पिसा शहरामध्ये इमारतीच्या संथ उतरणीचे मोजकाम करण्यासाठी प्रवास करतात। ते नोंदवतात की 179 फूट टॉवर जो 1173 बांधला होता तो वर्षाला सुमारे 1 इंच 1/20 भाग हलतो आहे आणि तो 17 फूट ओळंब्याच्या बाहेर आहे। अलीकडील नूतनीकरणामुळे 810 वर्षे जुना टॉवर वाचला असे आणि तो कोसळण्यापासून रोखला गेला असेल। लक्षणीयरित्या पिसा या शब्दाचा अर्थ दलदलीची जमीन आहे, ज्यामुळे टॉवर पूर्वी होण्याआधी का झुकायला लागला याचा काही अंदाज येतो। तसेच आणखीन एक मुद्दा म्हणजे याचा पाया फक्त 10 फूट खोल आहे। पिसाचा झुकणारा टॉवर त्याच्या मागचं कारण म्हणजे तो सदोष पायावर बांधलेला आहे। आज आपण या वाचलेल्या उतारात दोन बांधकाम व्यावसायिकांबद्दल आहे, ज्यांची दोन भिन्न परिणामासह दोन वेगवेगळ्या प्रकारच्या पायावर घरे बांधली आहेत। या गोष्टीला आज आपण शिकणार आहोत। येशूमध्ये आपल्याला शिकवतो की आपण आपल्या जीवनाचे घर ज्या पायावर बांधतो तो सर्वात महत्वाचा आहे। मला या बोधकथेतील घटक दाखवायचे आहे जे आम्हाला दाखवतात की तुमच्या जीवनाचा पाया का महत्वाचा आहे। दोन बांधकाम करणाऱ्यांचा विचार करताना मला आज हे घटक तुमच्या समोर सामायिक करायचे आहे। तुलना करा, ही छोटी बोधकथा दोन अतिशय भिन्न प्रकारच्या लोकांबद्दल बोलताना दिसते। येथे येशूच्या चित्रात दोन लोकांमध्ये अनेक महत्वाची वैशिष्ट्ये सामायिक आहेत, मी त्यांना सूचित करू इच्छितो। पहिला मुद्दा आहे, दोघांनीही ख्रिस्ताचे शब्द ऐकलेत। या दृष्टांतातील दोन लोकांनी येशूचा विश्वास आणि पश्चातापाचा संदेश ऐकताना ऐकले। अशा प्रकारे या दृष्टांतात उल्लेख केलेल्या दोन्ही लोकांना मोहाचा मार्ग माहिती होता। दोघांनी सुवार्ता ऐकली आणि प्रत्येकाची त्यावर प्रक्रिया होती। दोन्ही घरे बांधली, यापैकी प्रत्येकाने येशूने सांगितलेल्या समजुतीवर आधारित घर बांधले। या बोधकथेतील घर हे जीवनाचे चित्र आहे, म्हणजेच प्रत्येक माणसाने येशूच्या संदेशाचा अर्थ कसा लावला यावर आधारित जीवन तयार केले। याचा अर्थ असा की दोन्ही लोकांनी एका विशिष्ट टप्प्यापर्यंत संदेशावर विश्वास ठेवला। त्यांनी प्रत्येकाने येशूचे शब्द त्यांच्या जीवनात योग्य वाटेल म्हणून लागू केलेत। त्यानंतरचा मुद्दा आहे, दोन्ही एकाच ठिकाणी बांधलेत। वचन 27 अतिशय तीव्र वादळाचे वर्णन आहे। या वादळाचा परिणाम दोन्ही घरावर झाला, त्यामुळे ते एकमेकांच्या अगदी जवळ बांधले गेले असावेत। दोन्ही घरे सारखी बांधली, त्यांची घरे वेगळी असल्याबद्दल काही सांगितले जात नाही। त्यांनी समान सामग्री वापरली आणि बहुधा समान डिझाईन, बाहेरून ही दोन्ही घरं सारखीच दिसत होती। खरं तर हे इतके समान होते तुम्ही कदाचित त्यांना वेगळे करू शकला नसता। मला आमच्या घराची आठवण येते, आमचे घर अगदी शेजारच्या घरासारखे आहे, फक्त फरक म्हणजे डिझायनिंगचा रंग, कलर आणि थोडासा वेगळा आणि आकार। चित्र लोकांचे आहे आणि ते शुभवर्तमानाच्या संदेशाला वेगळ्या पद्धतीने कसा प्रतिसाद देतात फक्त स्पष्ट करण्यासाठी शुभवर्तमान खूप सोपे आहे, येथे ते पुन्हा आहे। कारण मला जे मिळाले ते सर्वप्रथम मी तुम्हाला दिलेत, शास्त्रानुसार ख्रिस्त आमच्या पापासाठी कसा मरण पावला आणि त्याला दफन करण्यात आले आणि पवित्र शास्त्रानुसार तिसऱ्या दिवशी तो पुन्हा उठला. पहिले करिंथ्याचा 15:3-4 हा संदेश आहे ज्यावर एखाद्या व्यक्तीचे तारण होण्यासाठी विश्वास ठेवला पाहिजे. बायबल असे म्हणते, जर तू तुझ्या मुखाने प्रभू येशू आहे हे कबूल केलेस आणि देवाने त्याला मेलेल्यातून उठवले यावर तुझ्या अंतकरणात विश्वास ठेवशील तर तुझे तारण होईल. रोमकलास पत्र याचा 10:9. कारण हे शुभ वर्तमानावर विश्वास ठेवणे इतके सोपे आहे. अर्थात तुमच्या लक्षात येईल की बायबलात या वचनात म्हटले की तुझ्या तोंडाने प्रभू येशूची कबुली दे. तारणावर शुभ वर्तमानाचा विश्वास समाविष्ट आहे, परंतु त्यामध्ये पापाचा पश्चाताप आणि प्रभुत्व आणि प्रभुत्वाला बळी पडणाऱ्याची इच्छा देखील समाविष्ट आहे, त्याच्या जीवनात येशू ख्रिस्त. त्यामुळे लोक ते संदेश ऐकतात आणि त्यावर वेगवेगळ्या प्रकारे प्रतिक्रिया देतात. एखादी व्यक्ती त्यावर कशी प्रतिक्रिया देत असली तरीही ते सर्वजण येशू जे म्हणत आहे यावर आधारित त्यांचे जीवन तयार करतात. हे सर्व लोक एकाच ठिकाणी आपले घरे बांधतात, म्हणजेच ते समान वादळ सहन करतात, समान नोकऱ्या करतात, समान गोष्टी करतात, समान चर्चमध्ये जातात, समान उपदेश ऐकतात आणि त्याच प्रकारे जीवन जगतात. बाहेरून तुम्ही दोन ऐकणाऱ्यांमध्ये फारसा फरक सांगू शकत नाही. साहजिकच येथे चित्रित केलेले लोक धार्मिक सनातनी विश्वासाचे चर्चमध्ये सेवा करणारे आणि समर्थन करणारे आहेत. ते जबाबदार नागरिक आहेत. दोघेही एकाच गोष्टीवर विश्वास ठेवतात आणि त्याच प्रकारचे जीवन जगतात. त्यांच्यात बरेच साम्य आहे किंवा किमान बाहेरून. तुलना विचारात घ्या, विरोधाभासास विचारात घ्या. अनेक समानता असताना या दोन प्रकारच्या लोकांमध्ये फार काही मोठे फरक आहेत. ते फरक लक्षात घेण्यासारखे आहे. पहिला आहे, एका माणसाने आपले घर वाळूवर बांधले. एका माणसाने थोडेसे तयारी करून आपले घर बांधले. त्याने त्याच्या घरासाठी जागा शोधली आणि बांधायला सुरुवात केली. वाळू अस्थिर, सतत बदलणारी आणि हलणारी आहे. वाळू स्थिरता देत नाही. घर बांधण्यासाठी वाळू ही चांगली जागा नाही. वाळू कधीही मजबूत पाया देऊ शकत नाही. या संदर्भात वाळूवर बांधणे अशा लोकांबद्दल बोलतात जे शुभवर्तमान ऐकतात परंतु शुभवर्तमानावर विश्वास ठेवण्याऐवजी आणि येशूवर विश्वास ठेवण्याऐवजी त्यांचा असा विश्वास आहे की ते मानवी तत्वज्ञान, शहाणपण, मत आणि धार्मिक याच्या बदलत्या वाळूवर आपले जीवन तयार करू शकतात. उपलब्धी ते प्रभू येशूवर विश्वास ठेवण्याऐवजी बाह्य धार्मिक देखावे आणि स्वतःवरील विश्वासाने प्रेरित आहेत. वाळूवर बांधकाम करणारे लोक शुभवर्तमान ऐकतात आणि स्वतःला वाचविण्याचा निर्णय घेतात. ते शुभवर्तमान ऐकतात आणि त्यांच्या सामान्य संदेशावर विश्वास ठेवतात, परंतु ते त्यांच्या स्वतःच्या अटीवर देवाचे अनुसरण करतात. त्यांच्यासाठी त्यांचे जीवन अर्थ लावण्यासाठी खुले आहे. जर त्यांनी त्यांना काही करण्याची आज्ञा दिली तर त्यांनी निवडण्यास ते त्यांचे पालन करतील. जर त्यांना ते आवडत नसेल तर ते करणार नाहीत. ते त्यांच्या जीवनाचे घर स्वतःची इच्छा पूर्ण करताना आत्मनिर्भरता, आत्मसमाधान आणि स्वधार्मिकतेवर बांधतात. याचा हा कार्यावर आधारित धर्म आहे ज्याचा देखावा योग्य आहे, परंतु त्यामध्ये आत्म्याचे रक्षण करण्याची शक्ती नाही. पाऊल अशा प्रकारच्या व्यक्तीचे असे वर्णन करतो, भक्तीचे स्वरूप धारण करणे परंतु त्याचे सामर्थ्य नाकारणे अशापासून दूर जा. दुसरे तिमथ्य याचा 3:5 लोक वाळूवर घर बांधतात कारण ते सोपे आहे. त्यासाठी प्रयत्न करावे लागतात ते फार थोडे आहे. येथे थोडासा बदल आणि थोडासा बदल आम्हाला बघायला मिळतो आणि ते स्वतःला मूर्ख बनू शकतात आणि त्यांच्या सोभोवतालचे प्रत्येक जण असे समजू शकतो की ते प्रभूसाठी योग्य आहे. वाळूवर बांधलेल्या जीवनासाठी कोणतीही वचनबद्धता, त्याग आणि विश्वासाची आवश्यकता नाही. जेव्हा देव वाळूवर बांधण्याकडून मागणी करतो आणि त्याच्या इच्छेला पूर्ण करण्यात म्हणजे शरण जाण्याची हाक देतो, तेव्हा ते निमित्त काढतात. येशूला त्याच्या सेवेदरम्यान या गोष्टीचा सामना करावा लागला आणि असे झाले की ते वाटेत जात असताना एक मनुष्य त्याला म्हणाला, प्रभू तू जेथे जाशील तेथे मी तुझ्या मागे येईल. येशू त्याला म्हणाला, कोल्ह्यांना छिद्रे असतात आणि आकाशातील पक्ष्यांना घरटी असतात, परंतु मनुष्याच्या पुत्राला डोके ठेवण्यासाठी जागा नाही. तो दुसऱ्याला म्हणाला, माझ्या मागे ये. पण तो म्हणाला, प्रभू मला आधी जाऊन माझ्या वडिलांचे दफन करायला द्यात. येशू त्याला म्हणाला, मेलेल्यांना त्यांच्या मेलेल्यांना पुरू दे, पण तू जाऊन देवाच्या राज्याची घोषणा कर. आणि दुसऱ्याला म्हणाला, प्रभू मी तुझ्या मागे येईन, पण मला आधी त्यांना निरोप देऊ दे जे माझ्या घरी आहेत. आणि येशू त्याला म्हणाला, नांगराला हात लावून मागे वळून पाहणारा कोणीही देवाच्या राज्यासाठी योग्य नाही. लुकृष्टवर्तमान याचा 9:57-62 जे लोक धर्म स्वधर्म आणि खोट्या आशेवर आपले जीवन तयार करतात ते देवाची स्तुती अथवा सेवा करणार नाहीत, ते त्याग करणार नाहीत, ते फक्त सोप्या मार्गाने चालतात. झटपट निकाल, झटपट बक्षिसे, झटपट समाधान आणि झटपट आनंद या वाळू बिल्डरना आवडते. ते उथळ लोक आहेत ज्यांना उंची आवडतात, परंतु खोलीचा तिरस्कार करतात. ते गरम आणि नंतर थंड असतात आणि आत आणि नंतर बाहेर असतात व ते वर आणि नंतर खाली असतात. त्यानंतरचा मुद्दा आहे, एका माणसाने खडकावर आपले घर बांधले. खडक हा शब्द खडकाच्या मोठ्या प्रमाणात बाहेर पडणे असा आहे. एकाने आपले घर वाळूवर बांधले तर दुसऱ्याने खोल खोदले. तो पलंगावर पोहोचेपर्यंत त्याने ते खोदले आणि खडकावर आपले घर बांधले. खडक हलत नाही, अपरिवर्तित आणि स्थिर आहे. खडक घरासाठी चांगला पाया देतो. खडकावर इमारत अशा लोकांबद्दलची बोलते जे शुभवर्तमान ऐकतात आणि त्यावर विश्वास ठेवतात की ते त्यावर आपले जीवन तयार करतात. या वचनातील खडक हे माझे शब्द म्हणून ओळखले जाते. खडक हे शुभवर्तमान आहे. मत्त्यामध्ये याचा उल्लेख केलेला आहे. खडक आहे याचा 16:16-18 ते म्हणतात, तो त्यांना म्हणाला, पण मी कोण आहे असे तुम्ही म्हणतात? शिमोन पेत्राने उत्तर दिले, तू ख्रिस्त जिवंत देवाचा पुत्र आहेस. येशूने त्याला उत्तर दिले, शिमोना बर्जोना, तू धन्य आहेस, कारण मांस व रक्ताने ते तुला प्रकट केले नाहीत, तर माझ्या स्वर्गातील पित्याने प्रकट केले आहे. आणि मी तुला सांगतो की तू पीटर म्हणजे पेत्र आहेस, आणि या खडकावर मी माझे चर्च बांधेल, आणि नरकाचे दरवाजे यावर विजय मिळू शकणार नाहीत. या परिच्छेदात खडक म्हणजे येशूच्या शब्दावर विश्वास ठेवणाऱ्या पेत्राच्या व्यवसायाचा संदर्भ आहे. दुसऱ्या शब्दात ते शुभवर्तमानावरील विश्वासाचा संदर्भ देते. खडकावरचे बांधणारे हे लोक समजतात की त्यांच्या आत्म्याला वाचविण्याची शक्ती एकट्या येशूमध्ये आहेत. खडक बांधणाऱ्यावरती घर त्याचे जीवन ऐकतात आणि त्यांचे वचन ऐकतात आणि त्यांचे जीवन त्याच्याशी जोडून घेतात. बायबल येशूबद्दल काय म्हणते ते ऐकतात की तो मार्ग सत्य आणि जीवन आहे. माझ्याशिवाय कोणीही पित्याकडे येत नाही, युवानकृत शुभवर्तमान याचा 14:6 ते संदेश ऐकतात आणि ते मनापासून स्वीकारतात. ते ऐकतात कारण देवाने जगावर एवढी प्रीती केली आहे की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिलात, जेणेकरून जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन मिळावेत. योहान 3:16. ते ऐकतात, अहो कष्ट करणाऱ्या आणि ओझाने दबलेल्या सर्वांनो माझ्याकडे या, म्हणजे मी तुम्हाला विश्रांती देईल. मत्त्यकृत शुभवर्तमानाचा 11:28 तो संदेश त्यांना विजेच्या बोल्ट सारखा आढळतो. ते त्यांच्या अंतकरणात अगदी स्पष्टपणे येते. ते येशूबद्दलचे सत्य ऐकतात आणि ते त्यावर विश्वास ठेवतात आणि ते मिठीत घेतात, ते त्यास मानतात. संदेशामुळे त्यांचे जीवन बदलते. देव त्यांच्या जीवनात जे करायला सांगतो ते करतात. देवाने त्यांना जे न करण्यासाठी चेतावणी दिली आहे ती ते टाळतात. ती कोणतीही किंमत मोजतात, कोणत्याही मार्गावर चालतात आणि प्रभू येशू त्यांना जे काही कराव्या सांगेल ते करतात. खडकावर बांधलेले घर एखाद्या व्यक्तीने बांधले आहे ज्याला त्याची जाणीव आहे की देव सर्वोत्तम पात्र आहे. ते त्याग करतात, काम करताना परमेश्वराचा सन्मान करण्यासाठी काहीही करतात. ते त्याच्यावर प्रेम करतात, त्याचा आदर करतात आणि त्याच्या आज्ञा पाळतात. देवाच्या वचनाचे पालन केल्याने ते प्रभूवर प्रेम करतात हे सिद्ध करते. योहानकृत शुभवर्तमानाचा 14:15 देवाचे वचन शुभवर्तमान ऐकतात आणि ते त्यांचा पाया जीवनाचा पाया त्याच्यावरती ते बांधवितात. आणि म्हणूनच हे कळते की ते कोणाच्यासाठी जगतात. आणि जर आपण त्याच्या आज्ञा पाळल्या तर आपण त्याला ओळखतो हे आपल्याला कळते. जो म्हणतो मी त्याला ओळखतो आणि त्याच्या आज्ञा पाळत नाही तो लबाड आहे आणि त्याच्यामध्ये सत्य नाहीत. परंतु जो कोणी त्याचे वचन पाळतो त्याच्यामध्ये देवाची प्रीती निश्चितच परिपूर्ण असते. याद्वारे आपण त्यामध्ये आहोत हे आपल्याला कळते. तो म्हणतो की तो त्याच्यामध्ये राहतो, त्याने स्वतःला चालले पाहिजे, तसे चालणं आवश्यक आहे. पहिले योहान याचा 2:3-6 आणि हे समजण्यासाठी देवबाप आपल्याला सहाय्य आणि मार्गदर्शन करूत. आपण प्रार्थना करूत. पवित्र प्रभू, तू आम्हाला सांगितलेलं आहेत की जीवनाचे दोन मार्ग आहे, एक खडक आहे आणि दुसरा पसरट आहे म्हणजेच की वाळू. दोघांनीही घरे बांधलेली आहेत, दोघंही तुझे वचन ऐकतात, परंतु जो ऐकतो तो खडकावरती राहतो, जो ऐकून त्याचा विस्तार करत नाही तो वाळूवरती राहतो. आम्हाला त्या खडकावर यायचं आहे, यासाठी तू आम्हाला मार्गदर्शन कर आणि हे समजण्यासाठी पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन तू देत. ही नम्र प्रार्थना आमचा उद्धारक प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात केलीत म्हणून तो ऐक. आमेन.
या पुढे प्रभू गुरु राजा, या पुढे प्रभू गुरु राजा, मज म्हणे मित्र तू माझा. या पुढे प्रभू गुरु राजा, या पुढे प्रभू गुरु राजा, मज म्हणे मित्र तू माझा. या पुढे, या पुढे, या पुढे अपुले नाते अपुले ठाऊ की असू दे तू ते. किती कुणी विडंबन केले, किती केले खोलही गेले, मन मित्रा जरी तुझसाठी फटके मज बसले कोटी, तरी तुझे कार्य रे जरी साधले तरी. या पुढे प्रभू गुरु राजा, या पुढे प्रभू गुरु राजा, मज म्हणे मित्र तू माझा. या पुढे, या पुढे, या पुढे सारी धन्यता सारी मी तुझा खरा कैवारी. तुझ साठ विला मी हृदयी, तू अगदी माझा पाही. अस तेथे किंवा तेथे मी सोडित नाही तू ते. ही अशी प्रभूची वाणी सदा मम करणी. या पुढे प्रभू गुरु राजा, या पुढे प्रभू गुरु राजा, मज म्हणे मित्र तू माझा. या पुढे, या पुढे प्रभू गुरु राजा, या पुढे प्रभू गुरु राजा, मज म्हणे मित्र तू माझा. या पुढे, या पुढे, या पुढे, या पुढे. मेरे दीन जहाले लीन तुझा चरणी. मेरे दीन जहाले लीन तुझा चरणी. मेरे दीन जहाले लीन तुझा चरणी फुला प्रभो दुखाशी दे मला लाभ फुला प्रभो दुखाशी हा लाभ लो कवी सकल अनिष्टाशी हा लाभ लो कवी सकल अनिष्टाशी सकल अनिष्टाशी दीन जहाले लीन तुझा चरणी मेरे दीन जहाले लीन तुझा चरणी खरा सुख कंद तू समय तव छंद खरा सुख कंद तू समय तू पाप सखा तू तूच बंधुराय तू पाप सखा तू तूच बंधुराय
श्रोता हो आपणाला ह्या प्रवचनाद्वारे लाभ झाला असेल असा आमचा विश्वास आहे. तेव्हा आपले अभिप्राय आम्हाला पत्राद्वारे SMS द्वारे जरूर कळवा.
आमचा पत्ता लिहून घ्या. ॲडव्हेंटिस्ट वर्ल्ड रेडिओ, जीवन ज्योती, पोस्ट बॉक्स 1446, पुणे 411037, महाराष्ट्र, इंडिया. मोबाईल क्रमांक 8010047865 व ईमेल आय डी घ्या maratahrsamc@sudadventist.org. तसेच आम्ही आपल्या शंकेचे समाधान करण्याचा पूर्ण प्रयत्न करू. शिवाय आपल्या समस्या असतील, प्रार्थनेची गरज असेल, तर आम्हाला पत्राद्वारे अथवा SMS द्वारे किंवा व्हॉट्सअपद्वारे कळवा. आम्ही तुमच्यासाठी प्रार्थना करीत आहोत.
तर मंडळी, पुन्हा आपली भेट ह्याच वेळी ह्याच मीटर बँडवर. तोवर नमस्कार.
आमचा CDE नंबर लिहून घ्या. 1800 833 2231. आमचा CDE नंबर लिहून घ्या. 1800 833 2231.